आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचे भव्य आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार. उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती. राज्यात 1000 पेक्षा जास्त सेवा लोकसेवा कायद्यांतर्गत अधिसूचित करण्यात आल्या असून त्यातल्या बहुतेक सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. शेती महामंडळाच्या 22,000 कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घर देणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. आणि या आठवड्यात विदर्भात कमी अधिक प्रमाणात राहणार वादळी पर्जन्यमान. आज गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे 1 मे पासून 4 मे 2025 पर्यंत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज बीकेसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे. पंतप्रधान मोदी 1 मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही सहभाग राहणार आहे. या कार्यक्रमात 33 देशांतील मंत्री आणि मंत्रीस्तरीय अधिकारी तसंच 120 आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूड टॉलिवूड मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आणि निर्मातेही कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या 4 दिवसीय सोहळ्यात भारत पॅव्हेलियन महाराष्ट्र पॅव्हेलियन तेलंगणा पॅव्हेलियन तसंच अन्य संस्थांचेही पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांतील परिसंवाद राऊंड टेबल कॉन्फरन्स आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया .org.
लोकशाही व्यवस्थेत सरकारनं जर संविधानानं दिलेले अधिकार मानले नाहीत तर त्याविरोधात दाद मागण्यासाठी लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अस्तित्वात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात 1000 पेक्षा जास्त सेवा या कायद्यांतर्गत अधिसूचित केल्या असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यातल्या बहुतेक सेवा या ऑनलाईन तत्वावरही राबवल्या जाणार आहेत.
ऑनलाईन असलेल्या सेवांची संख्या अजूनही कमी आहे. त्या जवळपास 550-600 सेवा आपण ऑनलाईन दिलेल्या आहेत. त्यामुळे जवळजवळ 300 सेवा या ऑनलाईन आणायच्या आहेत आणि जवळपास 1,250 सेवा या ऑनलाईन आहेत पण त्या कॉमन पोर्टलवर आपल्याला उपलब्ध नाही आहेत. आणि म्हणून त्या संदर्भात आपण 15 ऑगस्टची एक सगळ्यांना डेडलाईन दिलेली आहे.
या संदर्भात मेटाशी संपर्क साधून गव्हर्नन्स व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचं फडणवीस म्हणाले. सामान्य प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमानं सह्याद्री अतिथीगृह इथं हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा मुख्य सचिव सुजाता सौनिक राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासह प्रशासनातले वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य हेतू म्हणजे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून भारतातील एकात्मता भंग पाडणं आणि देशात अस्थिरता निर्माण करणं हा आहे. दहशतवादी आणि त्यांच्या पाठराखण करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. सरकार जी कारवाई करेल त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे असं ज्येष्ठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तान ने इस तरह टेररिस्ट ने कलमा पढ़ने को लगाना तो इसके पीछे की पाकिस्तान की राजनीति अपने देश को नुकसान पहुंचाने की है, यही स्पष्ट होता है. इसी को लेकर हिंदुस्तान में हिंदू मुस्लिम को बांटने का काम नहीं होना चाहिए. वो टेररिस्ट को कोई जात पात धर्म पंथ नहीं होता है. देश को तकलीफ देना, देश को बर्बाद करना, यही उनका उद्देश्य होता है. तो हमारी यही राय है कि हिंदुस्तान को ये अस्थिर करने वाली शक्तियां जो है उसके बारे में सरकार जो भी कार्रवाई करे उसके लिए कांग्रेस पूरी पुरजोर से उनके साथ में।
भारताच्या अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अशा देशविघातक प्रवृत्तींना मोडून काढणं अत्यावश्यक आहे। दरम्यान विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे। काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट केलं जातं आहे हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे। मग काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार कोणत्या जगात वावरत आहेत? दहशतवाद्याला जात धर्म नसतो असं म्हणून वडेट्टीवार कोणाला खुश करू पाहत आहेत? काँग्रेस नेते दहशतवाद्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा सवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। शेती महामंडळाच्या सुमारे 22,000 कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपलं योगदान दिलं आहे। त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राहण्यासाठी योग्य अशा सदनिका म्हाडाच्या माध्यमातून बांधून देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे। महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाची 327वी बैठक मंत्रालयातील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शेती महामंडळाच्या 14 शेतमळ्यांवर 2,966 निवासस्थाने आहेत। यापैकी 1,786 निवासस्थाने राहण्यास अयोग्य ठरविण्यात आली आहेत। त्यामुळे ही निवासस्थाने रिक्त करण्याचा प्रस्ताव महामंडळानं बैठकीसाठी ठेवला होता। यावर चर्चा करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेती महामंडळाच्या सर्वच सुमारे 22,000 कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या माध्यमातून चांगली घरे उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला। राज्य शासनानं पारदर्शी आणि गतिमान सरकारचं धोरण ठरविलं आहे। शासकीय कार्यालयातील कामं सहजपणे आणि विना तक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे। नागरिकांच्या आवश्यक कामांसाठी आता प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आज उद्घाटन करण्यात आले। शेतकऱ्यांना मोफत वीज, लाडकी बहीण आदी योजनांच्या अंमलबजावणीसोबत मेळघाटातील रस्ते जोडणीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं। विदर्भात या संपूर्ण आठवड्यात कमी अधिक प्रमाणात वादळी पर्जन्यमान राहण्याचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे। आज गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। उद्या देखील याच जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं। उर्वरित आठवड्यात देखील विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अशाच प्रकारचं वातावरण कायम राहील। दरम्यान वादळी पर्जन्यमानामुळे कमाल तापमानात किंचित घट झाली असून अकोला इथं 42.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची आज नोंद करण्यात आली तर नागपुरात 39.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे। इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स संघात सामना होणार आहे। जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल। भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यातल्या वलमाजरी ग्रामपंचायतीत संपूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांना विमानवारीसह विविध बक्षिसं देण्याचा निर्णय घेतला आहे। काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला। येत्या 15 मेपर्यंत सर्व प्रकारच्या घर करासह पाणीपट्टी आणि त्यापूर्वीचे सर्व कर जे भरतील अशा लाभार्थ्यांचं लकी ड्रॉ काढण्यात येईल। धान्य वाटप, अभयारण्य सफारी अशा बक्षिसांचा यात समावेश आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचे भव्य आयोजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती। आणि या आठवड्यात विदर्भात कमी अधिक प्रमाणात राहणार वादळी पर्जन्यमान, आज गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल। नमस्कार।